तर या ठिकाणी आपण बघत आहोत की राजा हरिश्चंद्र जे आहेत यांच्या ह्या कथेमध्ये त्यांच्या राज्यामध्ये सर्व ऋषीमुनी आलेले आहेत, परंतु राजा हरिश्चंद्र खूप मोठा राजा जरी असला तर चाणक्य पंडित म्हणतात की पुत्रहीन घरशून्य. जर जीवनामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये जर पुत्र नसेल तर त्याचं जे गृहस्थ जीवन आहे हे काय आहे, हे शून्यवत आहे. म्हणून गृहस्थांना हे पुत्र प्राप्ती असणं, घरामध्ये पुत्र असणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून राजा भरपूर काही वैभव त्यांच्या राजधानीत होतं, परंतु जीवनामध्ये पुत्र नसल्यामुळे ते जीवनामध्ये दुःखी होते. किंवा अनेक जीवनाच्या अनेक राजांच्या जीवनामध्ये आपण बघतो, इतिहासामध्ये अनेक राजा होऊन गेले, भरपूर नोकर चाकर आहेत, धन दौलत आहे, सगळं काही आहे, परंतु जीवनामध्ये पुत्र नसल्यामुळं खूप त्यांच्या जीवनामध्ये मोठं दुःख वाटतं. त्यांना सगळं एवढं धन नोकर चाकर सगळे कचऱ्यासमान वाटतात, कारण पुत्रच नाहीये. कारण पुत्र असा एक हे आहे की तो काय करू शकतो, आपलं वंशज पुढं चालू ठेवतो. म्हणून प्रत्येकाला वाटतं की पुत्र प्राप्ती असावी किंवा मला पुत्र असावा अशा प्रकारे. तर मग आपण पाहतो की एक वेळेस मग वरुण नारद मुनी त्या ठिकाणी येतात आणि नारद मुनी म्हणतात की तुम्ही काय करा, वरुणाकडे जावा आणि वरुणाकडून तुम्ही वरदान प्राप्त करा. आणि मग राजा हरिश्चंद्र वरुणदेवाकडे जातात आणि त्यांना वरदान मागतात की तुम्ही मला काय करा, मला एक पुत्र मला प्राप्ती द्या, जेणेकरून मी काय करेन, तुम्हाला तोच पुत्र बळी देऊन तुमची पूजा करेन. आणि असं आपण आता पाहिलं की ह्या तात्पर्यामध्ये आपण वाचलं की ज्यावेळेस वरुणाने देखील तथास्तु म्हणून त्यांना वरदान दिलं, राजाला पुत्र झाला. आणि राजाला पुत्र झाल्यानंतर मात्र दिवसेंदिवस राजाची त्या पुत्रावरती आसक्ती वाढत गेली आणि प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी वरुणदेव यायचे आणि यज्ञ करायला सांगायचे आणि तो मुलगा जो आहे तो बळी देण्यासाठी सांगायचे. परंतु राजाने तसं काही केलं नाही, प्रत्येक वेळेला राजा काही ना काही करायचा, कारण सांगायचा आणि स्वतःचा बचाव करून घ्यायचा, कारण प्रत्येकाला पुत्र हवा असेल, कोण बळी देणार आहे. मग शेवटी आपण पाहतो की हा राजाला जलांचा, कारण वरुणदेव हे पाण्याची देवता आहे आणि त्यामुळं पोटामध्ये यांच्या काय झालं, पाणी साचलं गेलं, पोटातून पाणीच बाहेर येणार म्हणून त्यांचं पोट फुगलं गेलं. आणि नंतर मग आपण पाहतो ज्यावेळेस त्यांच्या मुलाला समजलं की आपल्या पित्याला जलाचा उदरामध्ये जलाचा रोग झालेला आहे, आणि मग हा रोहित नावाचा जो मुलगा आहे हा पुन्हा राजधान्यामध्ये येत असतो. परंतु त्या ठिकाणी इंद्रदेव त्यांना काय ब्राह्मणाच्या विषयामध्ये भेटतात आणि म्हणतात की जीवनाचं हेच आहे सार्थक आहे की तीर्थाटन करणं, पुन्हा मार्गदर्शन करतात की मनुष्य जीवनाचं हेच आहे की मनुष्यानं तपस्या करणं, वनामध्ये भ्रमंती करणं, तीर्थाटन करणं मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट आहे, तर तू काय कर, तीर्थाटनच करत राहा. पुन्हा मग हा रोहित एक वर्ष पुन्हा आणि काय करतो, तिथं प्रत्येक वेळेला होतं, परंतु सहाव्या वर्षी पुन्हा हा राजधानीमध्ये येतो आणि आल्यानंतर आपल्या पित्याचं रक्षण करण्यासाठी तो काय करतो, एका मुलाला एका सोनछाप्या नावाच्या एका व्यक्तीकडून त्याला खरेदी करतो आणि मग वडिलांना काय करतो, यज्ञ करायला सांगतो. मग यज्ञ केला जातो आणि यज्ञ केल्यानंतर शिलप्रपात तात्पर्यामध्ये म्हणतात की हजारो वर्षापूर्वी अशी प्रथा होती की काही मुलं विकत घ्यायचं आणि बळी वगैरे द्यायचं, परंतु आता देखील आपण पाहतो काही प्रांतामध्ये आपल्या भारतामध्ये देखील अजून देखील काही लोक काय करतात, चोरून हे प्रथा चालू ठेवतात. ही सत्य घटना आहे, परंतु ज्यावेळेस ही घटना ज्यावेळेस मी कधी सरकारला समजते त्यावेळेस त्यांच्यावरती कोर्ट कचेरी वगैरे होत असतात, परंतु ही घटना अजून देखील होते. काही स्त्रिया विकल्या जातात, काही मुलं विकली जातात, तर ही घटना अजून देखील ह्या काही आहे आणि ही पूर्वी हजारो वर्षापूर्वी होती असं हे प्रपात देखील म्हणता येत. नंतर मग तो मुलगा घेतला जातो, त्याचं त्याला बळी दिला जातो आणि त्याचं यज्ञ वगैरे केले जातात. सर्व देवता संतुष्ट होतात आणि पुन्हा वरदान देखील ह्या राजाला देतात. तर हा जो राजा आहे ह्याच्यावरती सांगायचा मुद्दा आहे हाच ह्याच्यात होता की हा राजा जो आहे हा सत्यवचनी म्हणून ओळखला जायचा. सत्यवचनी होता आणि धर्मनिष्ठ होता, धर्माचं पालन करणारा. आणि म्हणून राजा की व्यक्तीनं जीवनामध्ये आपण पाहतो की इतरांच्या जीवना कल्याणार्थ कार्य करणं हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून नीतीशास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे, एक श्लोक येतो, पिबंती नद्या स्वयमेव नाभम स्वयमन खाद्यंती फलानी वृक्षम नादंती समसयम कुलामानि वाहा परोपकाराय संताम विभूताय. तर पिबंती नद्या स्वयमेव नाभम, की नद्या कधी स्वतःचं पाणी पित नाहीयेत. म्हणून आपण पाहतो नद्या अशा आहेत की ह्या केवळ दुसऱ्यांच्या कल्याणासाठी वाहत असतात सदैव, आणि त्याच्यामध्ये कोणी स्नान केलं, घाण सोडली किंवा त्यातलं कोणी पाणी घेतलं तर ती कोणाला काही म्हणत नाहीयेत. त्या केवळ इतरांच्या कल्याणासाठी संपूर्ण जगभरामध्ये ते वाहत असतात. म्हणजे त्यांच्या त्यांच्या कुठलाही त्यांचा स्वतःचा स्वार्थ नाहीये. पिबंती नद्या स्वयमेव नाभ्यम स्वयं न खाद्यंती फलानी वृक्षम. जे वृक्ष आहेत, जे आपण पाहतो आंबा असेल चिक्कू असेल अशा अनेक फळांची झाडं आहेत, ती कधी स्वतः खात नाहीये. ती केवळ इतरांच्या कल्याणासाठी ती काय करतात, फळ देखील ती देत असतात. म्हणून आपण पाहतो जरी वृक्षाला आपण दगड मारला तर तो त्याच्या बदलीमध्ये काय देतो, आपणाला दोन फळं देतो. तर ही वृक्षांची काय आहे म्हणत आहे की ती दुसऱ्यांसाठी काय करतात, आपलं मग ते ऊन वारा पाऊस सगळं काही सहन करतील आणि इतरांना सावली देतील. हा त्याला तोडल्यानंतर आपण पाहतो की मंदिर बनवू शकतो, घर बनवू शकतो. त्याला स्वतः ते जळतील आणि इतरांना ते काय केलं, शिजल्याला अन्न देतील. तर हे वृक्षांची ही काय गुणवत्ता आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे ना, आपलं शरीर ते दुसऱ्यांच्या सेवेसाठीही कार्य करतात हे. तर नादंती सस्याम खुलू वारी वाहा, म्हणून आपण पाहतो की जी धान्य आहेत ज्वारी असेल गहू असेल हे कधी स्वतः खात नाहीये. ते काय करतात, इतर जीवांसाठी हे काय करतात, त्याचं जीवन ते अर्पण करतात, जीवन देत आहेत. म्हणून आपण पाहतो की इतके ह्या समाजामध्ये इतके लोक आहेत हे कोणी नटबोल्ट खाऊन जीवन जगत नाहीये. त्यांना शेवटी धान्य खाऊनच काय करावं लागतं, जीवन जगावं लागतं. आणि पुढं म्हणतात की परोपकाराय संताम विभूताया. तसेच ह्या जीवनामध्ये संत देखील तसेच असतात की संत देखील कुठल्याही प्रकारचा त्यांचा काही स्वार्थ नसतो. ते केवळ इतरांच्या परोपकार करण्यासाठीच हे कार्य करतात. संतांचं गुण आहे इतरांवरती परोपकार करणं, त्यांना भगवंतांची भक्ती देणं, भगवंतांचं मार्गदर्शन करणं हे संतांचा गुण आहे. आणि म्हणून हा संतांचा जो गुण आहे इतरांवरती परोपकार करणं, त्याला कृष्ण भक्ती देणं, असं नाही की त्याला आशीर्वाद देणं की भौतिक कार्यामध्ये तू रत राहा किंवा त्याला भौतिक ऐश्वर देणं, नाहीये. त्याला कृष्ण भावनेमध्ये लावणं हे साधू संतांचं कर्तव्य आहे. म्हणून हे परोपकार आहे ह्या इतका. म्हणून संत हे काय करतात, इतरांवरती परोपकार करतात. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात, बुडते हे जग देखिवे ना डोळा म्हणून येतो कळवळा. की ह्या जगामध्ये अनेक लोक हे काय आहेत, ह्या संसार कार्यामध्ये मग्न झालेले आहेत. म्हणून अशा साधू संतांना त्यांच्या हृदयामध्ये काय येतो, कळवळा येतो. आणि म्हणून ते म्हणतात की देखिवे ना डोळा म्हणून येतो कळवळा. की अशा जीवांचा कधी उद्धार होईल, कशा प्रकारे उद्धार होईल हे विचार या ठिकाणी सर्व साधू संत करत आहेत. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपलं जे जीवन आहे हे आपलं जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे, दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपण असलं पाहिजे. तर आपण कृष्ण लीलेमध्ये पाहतो की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपबालकाबरोबर वृंदावनमध्ये वनामध्ये जायचे गोचारण करण्यासाठी, आणि गोचारण करण्यासाठी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्तोककृष्ण मधुमंगल असे अनेक गोपबालक काय करायची भगवंताबरोबर यायची आणि एक दिवस मग भगवंत सर्व गोपबालकांना आपल्याजवळ बोलून घेत आहेत आणि म्हणतायत की हे गोपबालकाहो ह्या वृक्षाची किती महानता आहे बघा. ह्या वृक्षांनी इतका मोठा हा वृक्ष आहे इतका विशाल हा वृक्ष आहे तर याने याचं जीवन संपूर्ण समाजाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेलं आहे. तर ते म्हणतायत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बघा याच्या फांद्या याची फुलं याची फळं हे सगळं पशुपक्ष्यांसाठी मानवांसाठी सगळ्यांसाठी यांनी काय केलेलं आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एतावान जन्म साफल्य देहिनामिह देशो प्राणे अर्थे धियावाचा श्रेय आचरतम सदा. की मनुष्यानं आपलं जीवन जे आहे इतरांच्या सेवेसाठी आपण काय केलं पाहिजे अर्पित केलं पाहिजे समर्पित केलं पाहिजे किंवा इतरांच्या सेवेमध्ये आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं पाहिजे. तर भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपबालकांना हे सांगतायत की आपण कशाप्रकारे इतरांची सेवा करू शकतो समाजाची सेवा करू शकतो. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की प्रत्येक मनुष्यानं आपलं जे प्राणे अर्थे धिया वाचा ह्याच्याद्वारे आपण काय केलं पाहिजे भगवंतांची आपण सेवा केली पाहिजे. जसं आपण पाहतो ह्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भगवंतांची सेवा करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे जे काही गुण आहेत किंवा आपल्या जे काही कला आहे हे काय केलं पाहिजे आपण समर्पित केलं पाहिजे. आपण ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. मग एखाद्याकडं काही आपण पाहतो की आता मला काही भक्तांचा फोन आला होता की प्रभूजी तुम्हाला एवढं भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळते आम्हाला भगवंतांची सेवा करण्याची संधी नाहीये. साधिक आहे परंतु मला ह्याच्याहून एक कळालं मला हा श्लोक आठवला प्रार्थने अर्थे धिया वाचा की भगवंतांची हित येऊन सेवा करणं ही सेवा होत नाहीये. भगवंतांची प्राणे अर्थे धिया वाचा चार प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो. प्राणे म्हणजे स्वतःचं प्राण देऊन आपण देखील भगवंतांची सेवा करू शकतो. काही ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतो काही ब्रह्मचारी यांनी आपलं जीवन भगवंतांच्या सेवेसाठी दिलेलं आहे आणि ते सुंदररित्या काय करतात. आता लॉकडाऊनमध्ये एक सुवर्ण संधी आहे भगवंतांची सेवा करण्याची. म्हणून कोणी दोन ऑफरिंग कोणी तीन ऑफरिंग दिवसाच्या चालू आहेत कधी एक कधी दोन कधी शृंगार कधी शयन नियमितपणे भगवंताची सेवा काही ना काही चालू आहे. आणि परत सगळ्या सेवा मंदिरच्या कुकिंग पासून शृंगार पासून ड्रेसिंग पासून साफसफाई सगळं काही नाही असं नाहीये. परंतु हे प्राणे म्हणजे आता खरं गुरुकुलचं जीवन वाढतंय. अर्थे तर जे भक्त या ठिकाणी येऊन सेवा करत होते पण त्यांना ही संधी मिळत नाहीये परंतु ते आता काय करतील चांगल्या दुसऱ्या प्रकारे सेवा करू शकतात. एक संधी आहे त्यांना देखील ते म्हणजे काय अर्थ. आपलं जो धनार्जन आहे जे आपलं जे धन आहे ते देऊन काय करतील भगवंतांची सेवा करतील. ब्रह्मचारी तिथे केवळ सेवा करतायत परंतु भगवंताला ज्या वेळेस आपण भोग बनवतो हा काही भोग लागतात काही आरतीला म्हणा काही आता जन्माष्टमी उत्सव येत आहे म्हणा परंतु ह्याच्यामध्ये काय लागतं धनाची गरज असते. तर कुणी पहिलं 1,000 रुपये देत असेल कुणी 5,000 देत असेल तर आता ती क्षमता वाढवून देऊ शकता भगवंतांची सुंदररित्या सेवा करू शकता है ना. पहिल्या ह्या ठिकाणी आपण सेवा येऊन करत होतो पण ती संधी बंद झाली आहे. परंतु लक्ष्मीच्या रूपामध्ये कुणी भगवंतांची सेवा करू शकतो. प्राणे अर्थे धिया आपल्याकडं काही बुद्धी असेल चांगल्या प्रकारे आपली बुद्धी वापरून आपण कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेसाठी धनार्जन करू शकतो ते आपण देखील आपली बुद्धी लावू शकतो. जसं आपण पाहतो कृष्णपाद प्रभू हे सुंदर काय करतायत व्हिडिओ बनवत आहेत आणि मंदिरसाठी काही कलेक्शना गोळा करतायत तशा प्रकारे आपण देखील करू शकतो. काही योजना आपण आखू शकतो वगैरे. आणि वाचा जर कोणाकडे बोलण्याची कला असेल तर त्यांनी देखील काय केलं पाहिजे त्या भगवंतांच्या सेवेमध्ये आपली ही वाचा आपण लावली पाहिजे आणि भगवंतांची सेवा केली पाहिजे. तर सांगायचा मुद्दा हा की भगवान श्रीकृष्ण ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत की कुठल्याही प्रकारे आपण जीवात्म्यांची सेवा करू शकतो भगवंतांची आपण सेवा करू शकतो प्राणे अर्थी धियावाच्या. तर हे मनुष्य जीवनाचं काय साफल्य आहे. हे मनुष्य जीवन याच्यामध्ये सापडले होऊ शकतं. तर राजा जो आहे हरिश्चंद्र हा हा देखील राजा असाच होता. त्यांनी संपूर्ण आपलं जीवन जे आहे हे जीवन केवळ धर्मासाठी काय केलं वाचणे गाठलं. म्हणजे धर्म रक्षक इति राजा, म्हणजे राजांनी केवळ धर्माचं पालन करण्यास आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं. धर्म रक्षक इति रक्षक म्हणलेलं आहे. म्हणून केवळ ह्या राजाने हरिश्चंद्राने केवळ धर्म आपल्या जीवनामध्ये पालन केला, सत्यवचनी कधीही खोटे बोलले नाहीत. म्हणून यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की राजा हरिश्चंद्र हे खूप दानशूर होते. की त्यांनी असं म्हणलेलं आहे की कधीही त्यांनी दान दिल्याशिवाय ते जे भोजन करत नसायचे, ते इतकं दानधर्म करायचे. भोजनाच्या अगोदर ते काय करायचे, इतरांना दानधर्म करायचे. मग त्याच्यामध्ये ते गायी दान द्यायचे, भूमी दान द्यायचे, सोना चांदी हिरे मोती अन्नदान करायचे, जलदान करायचे, सगळं काही दान करायचे. तर ह्या राजाची इतकी खाती होती, तर इतकं सगळं दान करायचे. त्यांची पत्नी तारा आणि त्यांचा मुलगा रोहित हे त्यांचं एक छोटंसं कुटुंब होतं. आणि हे राजामध्ये आपण पाहतो असे हे राजा सत्यवचनी एकदम. तरी कधी कधी देवतांना देखील त्यांचा हेवा वाटायचा की हे राजा इतका कसं काय सत्यवचनी बोलत आहे, इतका सत्य कसं काय. तर इतकं धर्माशी ते एकनिष्ठ राहायचे. म्हणजे जीवनामध्ये तंतोतंत धर्माचे पालन करायचे, जीवनामध्ये धर्माची सदैव बाजू ती घ्यायचे. आणि आपण पाहतो ज्यावेळेस व्यक्ती धर्मात्मा असतो किंवा धर्माचं पालन करतो तर त्याच्याकडं कुठल्याही प्रकारची जीवनामध्ये कमतरता नसते. म्हणून त्याच्याकडं भरपूर धन म्हणजे लक्ष्मी हे काय करते, भरपूर प्रमाणामध्ये येते. म्हणून व्यक्तीनं धर्मात्मा असलं पाहिजे, त्याने जीवनामध्ये धर्माचं पालन केलं पाहिजे किंवा त्याने धर्मरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि असा व्यक्तीच काय होतो, धर्मात्मा होऊ शकतो. म्हणून धर्माचं पालन करण्यासाठी आपणाला सदैव प्रयत्न केला पाहिजे. म्हणून धर्माची बाजू घेणं हे फार गरजेचं आहे. म्हणून धर्म सदैव आपल्या आपण धर्माचं रक्षण हे केलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो एकदा काय होतं की राजा ला स्वप्न पडतं. राजा स्वप्नामध्ये ह्यांनी काय केलेलं आहे, सगळं आपलं राज जे आहे हे राज सगळं दान देऊन टाकलेलं आहे. आणि दान दिल्यानंतर ह्यांनी पाहिलं की मी स्वप्नामध्ये तर दान देऊन टाकलेलं आहे. आता मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठला राजा आणि आपल्या राजसभेमध्ये गेला आणि सगळ्या मंत्र्याला बोलवलं आणि राजा म्हणाला की मी माझं राज्य काय केलेलं आहे, मी दान दिलेलं आहे. आणि राज दान दिल्यानंतर मग आता द्यायचं कोणाला, आता कोणतर मागितलं तर पाहिजे. आणि तेवढ्यात काय होतात, त्या ठिकाणी विश्वामित्र मुनी येतात त्यांच्या राज्यामध्ये. आणि विश्वामित्र मुनी हे मुनी आल्यानंतर त्यांचे सुंदररित्या स्वागत केलं जातं, त्यांचे पाय धुतले जातात, त्यांना बसण्यासाठी आसन दिलं जातं, भोजन वगैरे दिलं जातं. आणि राजा म्हणतात की हे मुनी मी माझ्या स्वप्नामध्ये मी दान दिलेलं आहे माझं राज्य संपूर्ण, तर मी माझं हे राज्य आहे हे तुम्हाला देऊ इच्छित आहे, तुम्ही ते घेणार का. विश्वामित्र मुनी म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, जर तुम्ही द्यायला तयार असाल तर आम्ही घ्यायला देखील तयार आहे. संपूर्ण ह्या राजांनी काय केलं, आपलं राज्य जे आहे हे राजदान दिलं. आणि दिल्यानंतर आपण पाहतो विश्वामित्र मुनी म्हणाले ठीक आहे, तुम्ही राज्य तर मला दान दिलेलं आहे, परंतु आम्ही तुमच्या घरी काय केलेलं, आता भोजन केलेलं आहे, तुम्हाला दक्षिणा मात्र द्यावं लागणार आहे. आणि त्यावेळेस विश्वामित्र मुनी बरोबर 1100 साधू आलेले होते, विचार करा, राज्यामध्ये भोजन करण्यासाठी. आता प्रत्येकाला एक एक सुवर्णमुद्रा जर द्यायची म्हणली तर किती झाल्या, 1100 सुवर्णमुद्रा झाल्या. आणि तर विश्वामित्र म्हणले की कमीत कमी प्रत्येकाला एक एक सुवर्णमुद्रा जर तुम्ही काय केलं पाहिजे, द्यायला पाहिजे. आता इतकं राजा म्हणाला की मी तर तुम्हाला संपूर्ण राज्य दिलेले आहे, आता माझ्याकडे तर काहीच नाही आहे. ती काय नाही म्हणलेले की विश्वामित्र म्हणे म्हणतात की तुम्ही स्वेच्छेनेही दान दिलेले, आम्ही तुम्हाला मागितलं नाही, परंतु तुम्हाला दक्षिणा मात्र हे देणं गरजेचं आहे, कारण आम्ही तुमच्या घरी भोजन केलेलं आहे. म्हणून दान हे काय असतं, स्वेच्छेनं दिलेलं असतं. दान हे स्वेच्छेनं दिलेलं असतं. आणि दक्षिणा हे ज्यावेळेस ब्राह्मण ज्यावेळेस पूजा पाठ करतात तर त्याच्या केलेल्या क्रियेला त्याला ही दक्षिणा दिली जाते. म्हणून दान हे आपण कितीही देऊ शकतो, परंतु दक्षिणा हे 125 रुपयापासून कितीही पुढं सुरू होते. म्हणून 125 रुपये, कमीत कमी 125 रुपये तरी दक्षिणा सुरू होते. म्हणून ब्राह्मण म्हणतात ना कधी 125 रुपये तरी द्या. तर हे ब्राह्मणाचं केलेलं काय हे आहे. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी विश्वामित्र मुनी म्हणतात की तुम्हाला कमीत कमी प्रत्येकाला एक एक सुवर्णमुद्रा, कारण त्यावेळेस सुवर्णमुद्रा असायच्या, आणि 1100 सुवर्णमुद्रा. आणि मग राजा म्हणाला की आता माझ्याकडे तर काहीच नाही आहे. मग शेवटी राजानी म्हणलं की कमीत कमी मला 1 महिना वेळ द्या, मी 1 महिन्याच्या आत तुम्हाला काय करेन, सुवर्णमुद्रा देईन. आणि असं म्हणल्यानंतर मग आपण पाहतो की राजाने आपला संपूर्ण राजवेश जो पहिले प्रदान केलेला होता, आता राजाने मग संपूर्ण राजवेश सगळं काढून दिला, सगळं काही काढून दिलं, आणि तो राजामध्ये कुठंतरी कामधंदा शोधू लागला. त्यावेळेस विश्वामित्र मुनी म्हणाले की हे राजा, तू माझ्या राज्यामध्ये काय कर, भिक्षा मागू नको किंवा इथे कुठली कामधंदा शोधू नको, तू माझ्या राज्यातून तू दूर निघून जा. आणि त्यांना तिथून देखील त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं, विचार करा. आणि नंतर मग ह्या हरिश्चंद्र राजांनी त्यांनी काशीला गेले, आणि कित्येक दिवस त्या ठिकाणी काशीला चालत गेल्यानंतर काही दिवस बाकी होते, आणि त्या ठिकाणी काम शोधण्याचा ते प्रयत्न करू, परंतु त्यांना कुठेही काम भेटत नव्हतं. आणि शेवटी त्या ठिकाणी विश्वामित्र मुनी आले, म्हणे की हे राजा, आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तू माझं काय कर, माझी दक्षिणा दे. आणि त्यावेळेस हरिश्चंद्र राजा म्हणतात की हे मुनिवर्य, आज संध्याकाळपर्यंत मी काय करेन, तुमची दक्षिणा तुम्हाला परत करेन. आज दिवस मावळ्याच्या आज संध्याकाळपर्यंत मी तुमची दक्षिणा तुम्हाला प्रयत्न करेन. आणि नंतर मग तिथून विश्वामित्र मुनी निघून जातात. आणि त्यावेळेस ह्या राजाला खूप पश्चाताप होतो की राजा म्हणतो की हे गंगा माते, त्या ठिकाणी गंगेच्या तीरेवरती येतात, आणि आल्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी गंगेला प्रार्थना करतात की हे गंगा माता, मी कधीही धर्म सोडला नसेल किंवा मी कधीही सत्य सोडलेलं नसेल, तर माझं काय करेल, धर्म माझं रक्षण करोत, म्हणजे ह्या ब्राह्मणाच्या ह्याच्यातून माझं काय करो, रक्षण करो. म्हणून ते गंगे मातेला प्रार्थना करतात. आणि आपण पाहतो असं प्रार्थना केल्यानंतर की इतका धर्मनिष्ठ राजा असून देखील काळ किंवा जी वेळ आहे त्याला आता इतकं मोठं ह्या राजावरती काय आलेलं आहे, संकट आलेलं आहे. आणि त्यावेळेस मग त्यांची पत्नी म्हणते की हे राजा, तारा म्हणते की राजा, तुम्ही आम्हाला विकत का बरं नाहीये, आम्हाला विका, आम्हाला विकल्यानंतर तुम्हाला काय होईल, काही तुम्हाला सुवर्ण मिळता, काही लक्ष्मी मिळेल, तुम्ही देऊ शकता. तर राजांना खूप वाईट वाटतं की मी माझी स्वतःची पत्नी कसं काय विकणार मी. आणि म्हणून त्या ठिकाणी तारा म्हणते की मी काय होते, स्वतः विकली जाते. म्हणून म्हणलेलं आहे की स्वतः तारा जाते बाजारामध्ये आणि म्हणते की मला कोणी घेऊ इच्छितं का, विकत घेऊ शकतं का. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ठिकाणी ब्राह्मण येतो आणि ब्राह्मण म्हणतो ठीक आहे, मी तुला विकत घेतो, मी घ्यायला तयार आहे, परंतु तुला सर्व घरातले माझ्या कामं करावं लागतील. घरामध्ये झाडू मारावं लागेल, स्वयंपाक करावं लागेल, कपडे धुवावं लागेल, झाडू पोछा करावं लागेल, सगळं काही कामं करावं लागेल. तारा म्हणते मी सगळं काही करायला तयार आहे. आता विचार करा, ही तर एक राजाची राणी होती, एक टाळी वाजवलं तर 50 दाशाचं समोर उभा राहायच्या, परंतु अशा धर्मात्माला देखील काय ओळखतं, दुसऱ्याच्याच घरामध्ये जाऊन पाणी भरावं लागतं. म्हणजे किती कठोर परिश्रम करावं लागतात. कधीही तिनं विहिरीमधून पाणी आणलेलं नसतं, कधी झाडू मारलेलं नसतं, तरी पण ही सर्व कामं करण्यासाठी. तर कशासाठी, केवळ धर्माचं पालन करण्यासाठी किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी ती स्वतःला विकली जाते. आणि म्हणून तो ब्राह्मण म्हणतो केवळ मी काय करेन, ह्या स्त्रीला 500 मुद्रा, सुवर्ण मुद्रेत 500 देईन. ते म्हणतात ठीक आहे, का हरकत नाही. मग म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतःनी ताराला काय केलं, स्वतःला विकलं आणि आपल्या पतीला त्या सुवर्णमुद्रा दिल्या धर्माच्या रक्षणासाठी. आणि नंतर मग तो ब्राह्मण घेऊन जाऊ लागला, आणि जाऊ लागल्यानंतर तेवढ्यात तो छोटासा मुलगा होता रोहित, तो देखील रडू लागला. कारण प्रत्येक मूल हे आईला प्रिय असतं आणि प्रत्येक मुलाला आपली आई प्रिय असते. परंतु ह्या ठिकाणी हा मुलगा रडू लागला आणि म्हणू लागला की आई मला सोडून जाऊ नकोस, कारण मी तुझ्या वाचून राहू राहणार नाहीये, की तू जर गेलीस तर मी मृत पावेन, माझं मला सांभाळणार कोण. म्हणून तो रडू लागला आणि आईला मिठून त्यांनी कडकडून मिठी मारली, तो सोडत नव्हता. आणि मग ह्या ठिकाणी हरिश्चंद्र म्हणाला की हे ब्राह्मण, हा जो मुलगा आहे हा मुलगा हा माझा मुलगा आहे, तू याला देखील काय कर, घेऊन जा. त्यावेळेस ब्राह्मण म्हणाला की नाही नाही, मी जर ह्याला घेऊन गेलो तर हिची जी आई आहे हे घरकामामध्ये व्यस्त राहणार नाहीये, किंवा आपल्या सदैव मुलाकडे तिचं लक्ष लागेल, त्यामुळं हा मुलगा माझ्या काही कामाचा नाही आहे. तरी पण ब्राह्मणाला खूप विनंती करण्यात आली आणि तो खूप मुलगा देखील रडू लागला आणि त्या ब्राह्मणाला दया आली. म्हणजे ठीक आहे, का हरकत नाही, हा मुलगा तर आहे, आपल्याला देखील पूजापाठमध्ये काय करेल, मदत करेल. म्हणून त्यांनी काय केलं, चला कधी आपल्याला बगीचातून फुलं आणून देईल, कधी फळं आणून देईल, कधी तुळशी आणून देईल. म्हणून ह्या ब्राह्मणाने विचार केला, ठीक आहे एक छोटासा बालक तर आहे, आपण ह्याला काय करू, घेऊया. आणि म्हणून त्या ब्राह्मणाने म्हणलं, ठीक आहे मी ह्या ब्राह्मणाची ह्या बालकाला देखील मी काय करतो, एक 100 मुद्रा सुवर्ण मुद्रा मी देऊ शकतो. मग त्या पत्नीच्या 500, मुलांच्या 100, अशी 600 मुद्रा ह्या ब्राह्मणाने त्या हरिश्चंद्राला दिल्या. आणि ह्या हरिश्चंद्राने 600 मुद्रा घेतल्या स्वतःजवळ आणि तो विचार करू लागला की आता पत्नी तर विकली गेलेली आहे आणि मुलगा देखील विकलेला आहे, आता मी देखील काय करतो, मी स्वतःला विकतो. आणि म्हणून हा राजा जो आहे हा देखील बाजारात गेला आणि स्वतःला तो विकू लागला, कोणी मला खरीद मला कोणी विकत घेऊ शकतं का. त्यावेळेस एक त्या ठिकाणी एक चांडाळ व्यक्ती आला आणि हा चांडाळ व्यक्ती आपण पाहतो काशीमध्ये अजून देखील असे काशीमध्ये असं म्हणलेलं आहे की दररोज कितीतरी प्रेत त्या ठिकाणी येत असतात, हजारो प्रेत त्या ठिकाणी असं म्हणजे येत असतात, म्हणजे त्यातल्या त्या ठिकाणचा जो अग्नी आहे कधी थांबत नाहीये, असं प्रेतांची रांग लागलेली आहे. म्हणून परमपूज्य राधानाथस्वामी महाराज त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात, ज्यावेळेस काशीमध्ये महाराज होते तर ते त्या स्मशान घाटावरती महाराज दुरून बघायचे की किती प्रेत त्या ठिकाणी जळत आहेत आणि काही जळल्यानंतर कसे फटाफट लोकांची मस्तकं फुटतायत त्या अग्नी दिल्यानंतर, तर हे महाराज बघत बसायचे. तर बघू शकतो त्या ठिकाणी इतकी प्रेत एक सगट असं जाळली जातात आणि हे जे चांडाळ त्या ठिकाणी तो काम करायचा. आणि मग त्या ठिकाणी तो चांडाळ त्या आला आणि ह्या राजाला त्यांनी विकत घेतलं आणि म्हणले की मी तुला 500 मुद्रा मी काय करू शकतो, देऊ शकतो, पण तुझं कार्य काय असेल, हे स्मशानामध्ये ही प्रेत जाळायचं असेल. अशा प्रकारे ठरतं आणि राजाही म्हणतो ठीक आहे मला 500 मुद्राचीच गरज आहे. मग हे पत्नीच्या 500 मुद्रा आणि स्वतःच्या 500 मुद्रा आणि मुलाच्या 100 असं करून 1100 सुवर्ण मुद्रा हे काय करतात, दिवस मावळ्याच्या अगोदर ह्या विश्वामित्र मुनी जे आहेत त्यांना देतात आणि पुन्हा राजा जो आहे हा राजा आपलं कार्य करण्यासाठी स्मशानामध्ये येतो. आणि स्मशानामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी तो प्रेत जे मेलेले आहेत ते जाळायचं कार्य करत असतो आणि हे कार्य करत असताना तो आपल्या मालकाला म्हणतो माझ्या भोजनाचं काय, तर त्यावेळेस भोजनाचं म्हणतो तो मालक म्हणतो की ज्यावेळेस ह्या ठिकाणी प्रेत जाळतात जाळल्यानंतर कित्येक लोक पित्रदान करतात किंवा पित्रपिंड पूजन करण्यासाठी वगैरे येतात, दुसरं तिसरा चौथा पाचवा 10वा 11वा 12वा, तर तू तेच काय करायचं, त्या पित्रांना दाखवलेलं अन्न तेच खायचं आणि लोकांकडून टॅक्स गोळा करायचा, जे काही कापड असेल थोडं धान्य असेल आणि काही लक्ष्मी थोडीफार असेल, तर हे तुझं कर्तव्य आहे की कुणालाही फुकट इथं सोडायचं नाही, प्रत्येकाकडून टॅक्स वसूल करायचा, हे त्यांच्या लीडरने त्याला सांगितलं असतं. आणि त्यामुळं हा राजा मग तसंच करायचा आणि कधी समजा भोजनी जर कधी नाही मिळालं तर हा राजा काय करायचा, जे काही तांदूळ भिक्षामध्ये मिळाले त्यातलं मुठभर तांदूळ घ्यायचा, गंगेचं पाणी घ्यायचा आणि ज्या ठिकाणी प्रेत जळत आहे त्या अग्नीवरतीच आपलं तो मटकं ठेवून तिथंच तो भात शिजवायचा आणि तोच खायचा आणि तिथंच राहायचा स्मशानामध्ये. आणि तिथल्या राखेमुळं तिथल्या धुराळ्यामुळं कित्येक दिवस असं सगळं अंग त्याचं घाण झालेलं होतं, दाढी वाढलेली होती, जटा झालेल्या होत्या, असं प्रकार भरपूर दिवस त्या ठिकाणी तो राहिलेला होता. असल्या परिस्थितीमध्ये तो दिवस काढायचा. परंतु कालांतराने होतं काय, इकडं आपण पाहतो की आणि इकडं तारा मात्र ब्राह्मणांच्या घरी काय करायची, सगळं स्वयंपाक वगैरे करायची, पूजापाठ करण्यासाठी सगळं काही मदत करायची. आणि मग एक दिवस होतं काय की हा रोहित मुलगा आहे, हा रोहित बाग बगीच्यामध्ये कार्य करत असताना जे फुलं वगैरे आणताना एक वेळेस त्याला सर्पानी चावतो आणि त्याचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्यानंतर तिच्या मातेला कळतं की आपल्या मुलांचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून ती ब्राह्मणी त्या मुलाकडं ही पत्नी जी आहे मुलाकडे जाण्यासाठी निघते. पण ब्राह्मण म्हणतो की इथलं घरातलं काम सोडून तू कुठं चाललेली आहेस. इथलं पहिलं ब्राह्मणी म्हणते की नाही, माझा मुलगा सापामुळं मृत्यू पावलेला आहे, त्याला सर्प चावलेला आहे, मी त्याच्याकडे जात आहे. म्हणतो तो ब्राह्मण म्हणतो की बघ, पहिलं माझ्या घरातले कामं कर, माझी ब्राह्मणी आजारी आहे, स्वयंपाक घरामध्ये करायचा आहे, पूजापाठ करायचा आहे, सकाळची वेळ आहे, तू काय कर नंतर जा. आणि असं केल्यानंतर तो ब्राह्मण काही सोडत नाही. मग शेवटी दिवसभर ते जे तारा आहे हे घरातले सगळं घरकाम करते आणि शेवटी संध्याकाळी तिला 10 वाजता सुट्टी मिळते. ज्यावेळेस हे ब्राह्मण आणि ब्राह्मणी जीवन झोपतात त्यावेळेस तिला वेळ मिळते. आणि त्यावेळेस मग ही तारा आपल्या मुलाकडे जाते, पाहते तर काय आपला मृत्यू, आपला मुलगा जो आहे अमृत पावलेला आहे, कारण एका सर्प त्याला डोंसून चावलेला आहे. आणि ती म्हणते की विचार करा की इतकं हा राजपुत्र आहे परंतु ह्या ठिकाणी आता कोणीच नाहीये, त्याला नेण्यासाठी कोण नाहीये, त्याला औषध उपचार तर होऊ शकत नाही कारण भरपूर वेळ निघून गेलेला आहे, मृत पावलेला आहे, काहीच कुठे. ह्या ताऱ्याला खूप दुःख होतं, आता करायचं काय, आता असंच हे मृत असं तर ठेवू शकत नाहीये, ह्याचा अंतिम संस्कार तर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती विचार करते की कमीत कमी आपण काय करू, ह्या बालकांचा अंतिम संस्कार तरी आपण करू. आणि म्हणून ते जे काशी क्षेत्र आहे ह्या काशी स्मशानावरती जे आहे त्या ठिकाणी घेऊन येते. आणि घेऊन येत असताना विचार करा की त्याला कोणीच नसतं सोबत, त्यामुळं कसं बसं ते स्वतःहून आणत असते. परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतो त्या स्मशानामध्ये आल्यानंतर रडत बसते आणि त्या ठिकाणी हा हरिश्चंद्र राजा असतो. परंतु कित्येक दिवस पत्नींची आणि मुलांची आणि राजांची कधी भेट झालेली नसते आणि ही एकमेकाला ओळखत नाहीयेत. परंतु त्यावेळेस विनंती करते की हा जो माझा मुलगा आहे रोहित, ज्यावेळेस ही तारा म्हणते की हा माझा मुलगा आहे रोहित आणि ह्याचा सर्प चावून काय झालेलं आहे, मृत्यू पावलेला आहे, तर तुम्ही काय करा, ह्याचं अंतिम संस्कार करा. असं रोहित म्हणल्यानंतर हरिश्चंद्राला त्याला आपल्या मुलाची आठवण येते आणि लगेच राजा म्हणतो तू तेच का हरिश्चंद्राची पत्नी. आणि त्यावेळेस ती तारा ओळखते की हो, तर माझेच हे काय आहेत, हरिश्चंद्र आहेत आणि मी त्यांची पत्नी आणि आपला मुलगा. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो ह्या ह्याच्यामध्ये अशा स्मशानामध्ये ह्या पत्नींची आणि राजांची गाठभेट होते आणि मुलगा मृत्यू पावलेला आहे, इतकं त्यांच्यावरती संकट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे. परंतु राजा आपला हा जो हरिश्चंद्र होता याला हा विकलेला होता, कारण तो म्हणतो की हा जर बालकाचा संस्कार करायचा असेल तर ह्याच्यावरती तरी काय होतं, अंतिम संस्कार करण्यासाठी ह्याला टॅक्स तर द्यावंच लागतं, काही तांदूळ म्हणा, काही लक्ष्मी म्हणा, आणि विशेष करून मृत्यू पावलेल्या व्यक्तीला जर कापड वगैरे पांघरेलं घातलं ते कापड वगैरे द्यावं लागतं, तर ह्याच्याकडे तर काहीच नव्हतं. तर ही जी तारा आहे ही तारा आपल्या स्वतःच्या शरीरावरती जी साडी असते ही साडी तिने काय केलेलं असतं, अर्धी फाडलेली असते. आणि अर्धी साडी फाडून तिने त्या बालकाला काय केलेलं असतं, पांघरू घातलेलं असतं. तर इतकं त्यांच्या जीवनामध्ये संकट येतं, इतकं मोठं संकट किंवा इतकी त्यांची परीक्षा ही बघितली जाते, तरी पण हे काय करतायत, धर्म कधी सोडत नाहीये. आणि शेवटी हे करत असताना काही लोकांना संशय येतो त्या ठिकाणी की ही जी स्त्री आहे ही स्त्री कित्येक बालकांचा वध केलेली आहे किंवा करत आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी काही लोक त्याच्या माग तलवारी घेऊन येतात तिला मारण्यासाठी, की हे अनेक प्रकारच्या अनेक बालकांना हिनं मारलेले आहे आणि या ठिकाणी प्रेत जाळत आहे म्हणून तिला मारण्यासाठी येतात. आणि म्हणतात की हा तू हे हे राजा किंवा हे जो त्या ठिकाणी हरिश्चंद्र जे प्रेत जाळायचे त्यालाच म्हणतात की तूच मारू शकतोस आता, ह्या तू काय कर, ह्या स्त्रीचा तू काय कर, वध कर, कारण तूच हे करू शकतोस. कारण ही जी स्त्री आहे अशा अनेक बालकांना ह्या ठिकाणी ती घेऊन येते आहे आणि मारत आहे. त्याच्यावरती संशय. ते म्हणतात की नाही, ही माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, हे सगळं ही सांगण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या ठिकाणी कोणी ऐकत नाहीये. लोक म्हणतात की नाही, हे तुला हिचा वधच केला पाहिजे. आणि मग शेवटी काय होतं, तारा म्हणते की हे स्वामी, ह्या लोकांना जर शंका वाटत असेल तर तुम्ही काय करा, माझा अवश्य वध करा. म्हणून त्या ठिकाणी ह्या हरिश्चंद्राच्या हातामध्ये काय केलं जातं, तलवार दिली जाते. आणि तलवार दिल्यानंतर आपण पाहतो की हरिश्चंद्र हा आपल्या पत्नीला मारणार, तेवढ्यात भगवंत त्या ठिकाणी स्वतः प्रकट होतात आणि ते स्वतः तलवार पकडतात. की भगवान म्हणतात की हे हरिश्चंद्र, आता खूप झालं, आता बस झालं, की आता तुझी खूप मी काय केलेली कठोर परीक्षा घेतलेली आहे. आणि त्यावेळेस राजाला म्हणतो भगवंत प्रकट, भगवंत म्हणता, राजा म्हणतात की भगवंता, इतकं कठोर मला तुम्ही परीक्षा घ्यावी लागली, त्या माझ्यावर विश्वास नव्हता तुमचा. की बघू शकतो की धर्माच्या रक्षणासाठी राजानी स्वतःला विकलं, पत्नीला विकलं, मुलाला विकलं, एवढंच नाही तर मृत्यू देखील त्यांना पत्करावा लागला. परंतु राजानी कधी आपला धर्म सोडलेला नाही, धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी कधी आपलं वचन सोडलेलं नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी भगवान म्हणाले प्रकट झाल्यानंतर की हे राजा, मी तुला सत्यवादी मानतो, धर्मनिष्ठ धर्मादी मानतो, परंतु तुला ही जी जनता आहे किंवा अनेक लोक आहेत हे तुला धर्मनिष्ठ मानणार नाहीत, म्हणून मी हे तुला काय केलेले हे दाखवलेले. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की राजा हा राजा काय होता, धर्मनिष्ठ होता. त्यांनी धर्माचं आपल्या जीवनामध्ये कठोररित्या पालन केलं. आणि पुन्हा आपण पाहतो त्या ठिकाणी भगवंतानी पुन्हा त्या राजावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर ह्या राजाला पुन्हा तो रोहित मुलगा आहे पुन्हा जीवित झाला, पुन्हा तारा त्याला पुन्हा पत्नी मिळाली आणि संपूर्ण राज ह्या राजाला देखील प्रदान करण्यात आलं. तर ह्या ठिकाणी आपण बघतो की भगवंत जो व्यक्ती धर्माची बाजू घेत आहे, धर्म रक्षति इति रक्षक म्हणलेलं आहे, म्हणून जो व्यक्ती धर्माचा रक्षक करतो तर धर्म अशा व्यक्तींचं देखील काय करतो, रक्षण करतो. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ह्या राजांनी आपल्या वचनाची पूर्ती केलेली होती, धर्माचं रक्षण केलेलं होतं. आणि म्हणून शेवटपर्यंत धर्माने देखील काय केलं, त्यांचं रक्षण केलं. म्हणून जीवनामध्ये धर्म, धर्माची बाजू घेणं किंवा धर्म जीवनामध्ये पालन करणं हे काय फार गरजेचं आहे. आणि जीवेरे स्वरूपे हे कृष्णेरे नित्य दास, हे आपलं जीवाचं स्वरूप आहे, हा आपला हा खरा धर्म आहे, भगवंतांची सेवा करणं. मग भगवंतांची सेवा प्राणे अर्थे धिया वाचा, आपण कुठल्याही प्रकारे आपण भगवंताची सेवा करू शकतो, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करू शकतो. कारण अनेक राजे लोक होते जे नरक राजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, त्यांनी इतकं दानधर्म केलेलं होतं की अनेक हजारो हजारो गायी त्यांनी दान दिलेल्या होत्या. एखाद्या वेळेस आपण वाळूचे कण मोजू शकतो, पावसाचे थेंब मोजू शकतो, परंतु ह्या राजांनी इतकं गायीचं दान केलेलं होतं ते कोणी मोजू शकत नव्हतं. तरी पण केवळ थोड्याशा एका ब्राह्मणाच्या शापामुळे त्यांना देखील काय कर बनावं लागलं, एक सरडा बनावा लागला. म्हणून आपण पाहतो, म्हणून सदैव आपण जर धर्माची बाजू घेतलं, धर्माचं रक्षण केलं, तर भगवान देखील आणि धर्म देखील आपलं काय करू शकतो, रक्षण करू शकतं. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. प्रश्न बोला. सुंदर प्रश्न आहे. हरे कृष्ण. बंद केलंय का? हरे कृष्ण. तर प्रभूजींचा प्रश्न आहे की राजांनी धर्माचं पालन केलं आणि राजांच्या जीवनामध्ये भरपूर संकट आली, भरपूर समस्येला तोंड द्यावं लागलं, तर मग आपल्या जीवनामध्ये आपण धर्माचं पालन करत नसताना आपल्याला देखील भरपूर समस्या येतात, भरपूर सेवा करावी लागते, बराच त्रास होत असतो, आणि मग काय करायचं त्यावेळेस? आपण धीरता राहत नाही आपली, है ना? तर मग काय केलं पाहिजे? तर ह्याच्यामध्येच माझा सांगायचा एक मुद्दा राहिला. तर ह्या राजाच्या कथेवरून केवळ आपण कथा पाहिलेली आहे, याच्यातून आपण शीख काय घेऊ शकतो? धर्म रक्षती इति रक्षक. जर आपण धर्माचं पालन केलं तर भगवंत आपली परीक्षा घेत आहेत का, खरंच आपण त्याच्यासाठी योग्य आहे का, मी खरंच काय पालन करताय का, त्रास होतो सोडून देत आहे. शेवटपर्यंत ह्या राजाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, कितीही त्रास झाला, स्वतःची मुलगा विकला गेला, पत्नी विकली गेली, कोण असा जगामध्ये व्यक्ती आहे की आपले बोलव विकू शकतो, पत्नी विकू शकतो आणि ब्राह्मणाचं वचनपूर्ती करू शकतो किंवा धर्माचं रक्षण करतो? म्हणजे जाऊ दे धर्म खड्ड्यात, स्वतःला वाचवा आपण असं म्हणतो. परंतु ह्या ठिकाणी ह्या राजाचे म्हणतो की त्यांनी स्वतःला सगळं काही विकलं, स्वतःला विकला तो, सगळं काही विकलं. म्हणून असं नाही की आपण केवळ धर्माचं पालन केलं म्हणजे की सगळी आपल्या जीवनामध्ये हरियाळी येईल, नाही. संकट येणार, समस्या येणार जीवनामध्ये, ती आपली परीक्षा घेण्यासाठी असणार. ही परीक्षा आपली समजायची, मग ह्या परीक्षेमध्ये आपण पास होत आहोत की नापास होत आहोत हे आपण बघायचं. म्हणून जीवनामध्ये, पांडवांच्या जीवनामध्ये असू द्या, भगवत भक्तांच्या अनेक जीवनामध्ये असू द्या, कुणाच्या जीवनामध्ये द्या, परीक्षा ही प्रत्येकाला द्यावीच लागली. परीक्षा ही येणारच, मृत्यूपर्यंत आपली परीक्षा येणार. आता ह्या ठिकाणी तर राजा स्वतःच्या पत्नीला देखील मारण्यासाठी तयार झालेला होता. मग ही शेवटपर्यंत परीक्षा नाही का? मग शेवटी भगवंत आलीच ना. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धरून धर, तत्र शिव विजू भूतिर्निना नीती मम. म्हणून शेवटी गीतेच्या संजयने काय सांगितलं? भरपूर गीता सांगितली, सगळं काही सांगितलं, परंतु शेवटचा श्लोक काय सांगितला गीतेचा? ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे, धर्म आहे, त्या ठिकाणी सर्व विजय आहे, सत्य आहे, सगळं काय आहे. म्हणून आपण प्रामाणिक राहायचं, धर्माची बाजू आपण घ्यायची, मग शेवटी जीवनामध्ये सुख दुःख येतच. कुणी जाणून बुजून त्रास देत असेल त्याचं त्यांनी बघल, पण आपण कशाला इतरांवर दोष ठेवायचा? म्हणून आपण आपली परीक्षा भगवंत घेत आहेत म्हणायचं आणि आपण कार्यकत राहायचं. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून काय सांगायचंय? वैष्णवपू काय सांगायचंय? ठीक आहे. शिल्पोपाद की जय.